RadioMandi.com podcast.
विझी डेली मार्केट अपडेट. मंगळवार 9 जुलै 2019. डोमेस्टिक मार्केट. आज देशातील मार्केट स्थिर राहिले. महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव 3,100 ते 3,140 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले, तर रिसेलचे भाव 3,030 ते 3,075 रुपये होते. उत्तर प्रदेशमध्ये मागणी चांगली असून मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये व्यापार 3,170 ते 3,300 रुपये होता. रिसेलचे भाव 3,785 ते 3,310 रुपये आहेत. गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,100 ते 3,130 रुपये होता, तर तमिळनाडूमध्ये साखरेची विक्री 3,200 ते 3,260 रुपयेमध्ये झाली. इंटरनॅशनल मार्केट. येथील बाजार आज शांत राहिला. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव $319, तर US साखरेचा व्यापार 12.34 सेंट्समध्ये झाला. कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $336 ते $338 आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव $352 ते $355 राहिले. एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 21,000 ते 21,300 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 22,000 ते 22,200 रुपये प्रति मेट्रिक टन होती. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 68.55 तर ब्रेझिलियन रिअलचा व्यापार 3.8 झाला. क्रूड फ्युचर्स 3,975 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $57.94 होते. इक्विटी. BSE 30 सेन्सेक्स 10 अंकांनी वाढून 38,731 अंकांवर, तर NSE Nifty 2 अंकांनी घसरून 11,556 अंकांवर बंद झाले.